दादा होईला आता ना, देवीच्या कृपेनं तू जर दादा होईला आता ना। मला घुमू द्या, मला बघू द्या सारा गा।